सर्वांचं स्वागत. तर आज हा नव्या स्कंदातील आठव्या अध्यायातील 14 ते 17 नंबरचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सगर राजाची जी पूर्ण वंशावळ आहे याच्यातला जो सगर राजाचा एक पुत्र आहे त्याच्याबद्दल थोडं वर्णन केलेलं आहे. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी फारसं वर्णन काही केलं नाही. तर आपल्याला माहिती आहे की सगर राजा याला 2 पत्न्या होत्या, एक संघिनी आणि दुसरी सुमिता आणि दुसरी केशिनी. तर या पहिल्या पत्नीपासून 6,500 पुत्र होते आणि दुसऱ्या पत्नीपासून एक असमंजस नावाचा पुत्र होता. असमंजस नाव होतं याचं, म्हणजेच थोडा असा होताही हा. पण याचे असं म्हटलेलं आहे की हा जातीस्मर होता, म्हणजे याला पूर्वजन्माचं स्मरण होत होत. तसा तर फार योगी होता हा, म्हणजे मृत मेलेल्या माणसाला जीवन करण्याची याच्यामध्ये शक्ती होती आणि तो करत देखील होता. परंतु एवढं सगळं असताना सुद्धा कुसंगती असल्यामुळं, कुसंगतीमध्ये गेल्यामुळं काही अमुक वेळेला अमुक काम असं नेमकं त्याच्यावरती विश्वास देऊन विश्वास देण्यासारखा हा व्यक्ती नव्हता. म्हणून आपल्या वडिलांनी ह्याला निष्कासित केलं. कारण का, एकदा त्याने सरळ शरय नदीमध्ये मुलांनाच पाण्यामध्ये फेकून बुडवून मारून टाकलं. लोकांना फार चिंता वाटायला लागली त्यांच्या माता पित्यांना. तर ज्यावेळेला असं बघून सगळ्या राजाने आपल्या वडिलांनी ह्याला हकलून द्यायचा प्रयत्न केला, पण जेवढ्या बुडवलेल्या मुलाला पुन्हा जिवंत केले. आणि नंतर सगळ्या राजाला आश्चर्य वाटलं की अरे हा फार मोठा शक्तिमान आहे. परंतु कुसंगतीचा प्रभाव असल्यामुळं तिथं तो राज्यात थांबला नाही, कुसंगतीमध्ये तो निघून गेला. तो थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की व्यक्तीच्या मध्ये किती कला कौशल्य जरी असलं तरी मन ही अशी एक गोष्ट आहे की हे कुसंगतीमध्ये जर गेलं तर त्याचं रोजच्या दैनंदिनीतलं कंट्रोल बिघडलं जातं. आणि हे कंट्रोल बिघडल्यामुळंच आपण समाजामध्ये बघतो किती ज्ञान संपन्न विद्यावान कितीतरी व्यक्ती असतात अशा, पण रोजचं जे काही वेळच्या वेळेला काही कंट्रोल व्हायचं ते कंट्रोल न झाल्यामुळं कित्येक लोकांना सुसाईड करण्याची वेळ आलेली आहे. कित्येकांनी केले देखील आहेत. तर असं का होतं? तर त्याला कारण आहे कुसंगतीमध्ये गेला तर मनाला सैल सोडण्याची सवय लागते, मोकाट सोडण्याची सवय लागते आणि ते मग आवरत नाही. म्हणून समाजामध्ये शरीराला, शरीर किती जरी बिघडलं तरी शरीराला दुरुस्त करण्यासाठी आज ना उद्या औषधं निघतील, पण मनाला दुरुस्त करण्यासाठी समाजाकडे औषधच नाहीये. है की नाही? आज एवढा मोठा कोरोना झालेला आहे इकडे, पण आज ना उद्या व्हॅक्सिन निघणार आहे, निघलेलं आहे. लोकांना कुठून तरी औषधं मिळत आहेत, शरीर बरं होतं, पण मन ज्याचं बिघडलेलं आहे, बिघडलेल्या मनाला दुरुस्त करण्यासाठी समाजाकडे काही औषध नाहीये. समाजाकडे मोठमोठी स्कूल आहेत, आध्यात्मिक स्कूल आहेत, काय काय तांत्रिक स्कूल आहेत, पण या सगळ्या स्कूलमध्ये प्रभुपाद म्हणतात काय शिकवलं जातं? काही शिकवलं जात नाही. यामध्ये शिकवलं जातं की फक्त तुमच्या तुम्हाला पैसे कसे जास्तीत जास्त कमवता येतील आणि तुम्हाला भौतिक जगाचा भोग जास्तीत जास्त मरेपर्यंत कसं घेता येईल, आपली इंद्रिय कशी बलवान बनवता येतील, हे सगळं याच प्रकारचं शिक्षण आहे. परंतु या मनाच्या दुर्दशेपासून वाचण्यासाठी समाजाकडं कुठल्याही सरकारकडे कुठली तसं फारसं शिक्षण नाहीये. म्हणून यासाठी व्यासदेवांनी वेद लिहून ठेवले, त्यानंतर महाभारत, नंतर गीता भागवत, वेगवेगळी उपनिषद पुराण, ही सगळी शास्त्र यासाठीच आहेत की याच्यामध्ये मनाला दुरुस्त करण्याचा उपाय याच्यामध्ये आहे. म्हणून तर ही शास्त्र आपल्या जीवनात ज्यावेळेला आपण अजमावतो, त्याच्या शास्त्राचा अंगीकार करतो, त्यावेळेला त्याला अध्यात्म असं नाव येतं. तोपर्यंत नाही. भला आध्यात्मिक स्कूल असं काहीतरी असं कुठे दिलं असेल, परंतु त्या ठिकाणी आत्म्याला भगवंताचं कनेक्शन करण्यासाठी शिक्षा दिली जात नाही, मनाला सुधारण्यासाठी शिक्षा दिली जात नाही, त्याला ते आध्यात्मिक म्हणताच येत नाही. पुन्हा आध्यात्म्याचा खरा अर्थ काय आहे की मनाला असं प्रशिक्षण देणं की तो वाईट सवयीपासून चांगल्या सवयीकडे जाईल आणि एक दिवस तो भगवंताशी कनेक्ट होईल, याचं नाव अध्यात्म आहे. तर हे असमंजाकडे सगळं काही होतं, मेलेल्या माणसाला जीवन करण्याची शक्ती होती, परंतु अध्यात्म नव्हतं. आणि अध्यात्म नसल्यामुळं त्याला हे सगळं त्यागावं लागलेलं आहे. म्हणून आज समाजामध्ये कितीतरी लोक बघतो आपण की कितीतरी विद्वान असतात, परंतु थोडंसं कंट्रोलिंग बिघडत जातं आणि मग त्या व्यक्तीला वाटतं की नाही, मी आता कंट्रोल करू शकत नाही, माझं नाव एवढं खराब होईल ना, आता त्याच्यापेक्षा मला जिवंत राहणंच योग्य नाहीये. म्हणून भलं कित्येक लोक असं भगवंतावर ज्ञान असतं, ह्याला ज्ञान म्हणता येत नाही, भगवंताचं परिपूर्ण ज्ञान नसतं अशा लोकांकडं. म्हणून असे लोक आत्महत्या करण्याकडे वळतात. तर हे फार भयानक आहे. तर यासाठी ह्या मनाला नियंत्रित करण्यासाठी एक तंत्र आहे, एक मंत्र आहे, जे शास्त्र आहे, ते मध्ये हरे कृष्ण महामंत्र आहे. इति त्रायतो मंत्र, हा, कि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. इति षोडशकम कलि कल्मषनाशनम नातो प्रतिरूपाय सर्व वेदेश दृश्यते. कलीचं कल्मष नष्ट करण्यासाठी या ठिकाणी नारदाद्वारे ब्रह्मदेवाला प्रश्न विचारल्यानंतर त्यांना हेच उत्तर मिळालंय नारदांना, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता. या कलियुगामध्ये भयानक कलीच्या कल्मषापासून वाचण्यासाठी, या मनाला दुरुस्त करण्यासाठी भगवंताचं नाम हा सोडून दुसरा उपाय नाही, दुसरा उपाय नाही, दुसरा उपाय नाही, असं तीनदा ठासून सांगितलेलं आहे. तर आज जे प्रवचन आहे, या प्रवचनामध्ये दुसरा काही सब्जेक्ट नाही, हा सब्जेक्ट आहे की नामसाधना, नामाची महिमा. नामाची महिमा अशी आहे की भगवंत म्हणतात, चैतन्य महाप्रभूला विचारल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपकी नाम की महिमा क्या आहे, चैतन्य महाप्रभू म्हणतात की माझ्या नामाची महिमा, भगवंताच्या नावाची महिमा मला देखील माहीत नाहीये. बघा, म्हणजे नामाची महिमा किती मोठी असेल, इवन भगवंताला सुद्धा माहीत नाहीये काय केवळ, अशी नामाची ती महिमा आहे. नाम, नामाची महिमा काय आहे की ज्या कामना आहेत आपल्या या सगळ्या तर पूर्ण होतीलच, परंतु जी जे पाप आहे हे सुद्धा नष्ट होईल, एवढंच नाही तर पाप करण्याची प्रवृत्ती देखील नष्ट होईल. म्हणून अशा छोट्या छोट्या कथा आहेत मी या ठिकाणी उद्युक्त करतो. एकदा रावणाचं राज्य संपल्यानंतर लंकेचा राजा बिभीषण झाला, आणि बिभीषणाला राज्य हातात घेतल्यानंतर जे काही बुचे कुचे लोक जे रावणाच्या पार्टीतले होते, बिभीषणाने सभा अशी जाहीर केली, म्हणले की या ठिकाणी माझा जर राज्य आहे, अजूनही कोणाला वाटत असेल की रावण गेला, आता इथं काही राहण्यासारखं नाही, काही अर्थ नाही. अजून जरी कोणाला असं वाटत असेल तरी त्याने हात वरती करावं, मी त्याच्या सगळ्या जाण्याची तयारी करतो. तर एक व्यक्ती म्हणाला की नाही, मी रावणाचाच होतो आणि रावणाचाच राहणार, मी राहू शकत नाही तुमच्या राज्यामध्ये, माझ्या निघण्याची तयारी करा. तर मग बिभीषण त्याला निघण्याची तयारी करतात आणि निघताना म्हणतात की समुद्र पार करायचा आहे, लंकेच्या चारी बाजूने समुद्र आहे, तर समुद्र पार करताना तुला जर पार करायचा असेल तर हे बघ, मी ही पुरचुंडी घे आणि ह्या पुरचुंडीमध्ये तू समुद्रामधून चालत राहा, तू समुद्रामधून सहज तरून जाशील. कारण मी ज्यावेळेला अयोध्येला गेलो होतो भगवान रामानं मला हेच दिलं होतं, एक पुरचुंडी दिली होती आणि त्या पुरचुंडीवरती मी अख्खा समुद्र तरत आलो. एवढंच मीच नाही तर माझे सैनिक सुद्धा. त्याला मी तुला आता हे देतो की हे ही पुरचुंडी तुझ्या हातामध्ये घे आणि समुद्र चालत राहतो, समुद्र तरून जाशील. आणि मग हा व्यक्ती समुद्र पार करायला लागला. समुद्र पार करत 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 अगदी कडेला आला आणि कडेला आल्यानंतर त्याला असं मला वाटतं की अरे क्या कमाल आहे बिभीषण की, बिभीषणने ऐसा क्या कौन सी कमाल की चीज दिया है, जरा खोल के तो देखना चाहिए, इतना समुद्र बड़ा है, समुद्र पार कर लिया मैंने. तर त्याने खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं जय श्री राम. हा ते क्या लिखा आहे, हे राम का नाम लिखा आहे असं म्हटल्यावर हे राम ना ह्याच्या नाम ह्याच्यामुळे तरुण आलो काय आपण, असा थोडा डाऊट आला. थोडा डाऊट आल्या आल्या लगेच अगदी कडेला आलेला व्यक्ती भल्या मोठ्या लाटा आला आणि परत आत ओढून घेतलं त्याला. तर यात कथेचं तात्पर्य काय आहे की हा भवसागर आपण तरत 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 अगदी कडेला जरी आलो, भावस्तरापर्यंत जरी आलो, तरी पण ज्या प्रोसेसने आपण आलो ते म्हणजे हरिनाम. या हरिनामावरती जर आपला संशय आला, याच्यावरती असणारी श्रद्धा बिघडली, तर पुन्हा आपण त्या भवसागरात पुन्हा गटकाळ्या खायला जाऊ शकतो. नामाची महिमा अशी प्रचंड मोठी आहे, याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे, आदर पाहिजे, आणि कुठपर्यंत पाहिजे, मरते दम तक पाहिजे, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे. एक व्यक्ती असाच मंदिरात येत होता, IIT चा स्टुडंट होता आणि तो मंदिरामध्ये आल्यानंतर एका भक्ताला विचारलं त्याने की म्हणले काय तुमचं हरे कृष्ण मंत्र जप करतायचे, काय काय मिळतं तुम्हाला. म्हणले की तो भक्त म्हणाला की अहो याच्यातून आपल्या जे काही आपल्या जीवनामध्ये कमी आहे याची सगळी पूर्तता होते आणि काही समस्या आपल्या जीवनामध्ये समाधान आणि सहज मिळून जात. म्हणले हे काय काहीतरी तुम्ही हे सांगत असता. म्हणले तुम्ही लोकांना फसवता असं करून. म्हणले अहो तुम्हाला तुम्ही आम्ही फसवत असलो, तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून तर बघा थोडं तुम्ही. म्हणले काय करू मी. म्हणले चार माळा जप करा. आणि मग त्या व्यक्तीने चार माळा जप करायला सुरुवात केली आणि चार माळा करता करता ज्याला डिसेंबर महिना आला त्याला म्हणले आज बुक डिस्ट्रिब्युशनला जाऊया आपण. मग बुक डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तो तिथे गेला आणि रस्त्याच्या कडेला असा स्टॉल लावला होता. एक रिक्षावाला आला आणि स्टॉलला जोरात धक्का देऊन सगळी बुक त्याच्या अंगावरती पडलं होतं नवीन माणसाच्या. आणि हा पहिला माणूस, हा जो होता माणूस ना IIT स्टुडंट होता, हा फार गुस्सेला स्वभावचा होता, त्याला थोड्या थोड्या गोष्टीवरून फार राग यायचा. पण तो त्या माणसाने त्या रिक्षावाल्याने त्याच्या अंगावरती सगळी ते धक्का देऊन सगळी बुक पाडली, त्याला फार क्रोध आला आणि तो मागे पडाला असं धावत जाऊन. रिक्षावाला तो फास्ट निघून गेला. त्यावेळी त्याने फोन लावला की असा असा रिक्षावाला, पुढे हिंदू कॉलनीतली काही मुलं होती, अशी अशी रिक्षा येते, अशी अशी रिक्षा पकडा तुम्ही. आणि मग त्या हिंदू कॉलनीतल्या मुलाने ती रिक्षा पकडली आणि त्याला पकडून तिथे घेऊन आला स्टॉलवरती. प्रभू मारो इसको, ये था ना आदमी हो. तर मग तर त्यावेळेला त्याने पाहिल्यानंतर त्या रिक्षाला ज्यावेळेला अगोदर त्याला राग आला, परंतु पकडून घेऊन आल्यानंतर ते म्हणलं की जाऊ दे रे, काय आता मारण्यात मजा नाही, आता काय झोन मला लागलं, आता ते गेलं तर पकडून आणून काय त्याला मारणार, आता इथं स्टॉलवरती काय मारणार. जाऊ दे ते सोडून द्या. उलटतो म्हणून म्हणला की आम्हाला आमच्याकडून काय चुकलं असेल तर माफ कर. आणि तो व्यक्ती ज्या वेळेला तो नवीन नवसाधक व्यक्ती ज्या वेळेला स्टुडंट ज्या वेळेला त्या संध्याकाळी रात्री घरी जातो त्याला विचार करतो की अरे बापरे मी माझ्या जीवनामध्ये कितीतरी असा गुस्सा करत होतो पण ह्या हरिनामाची ताकद किती मोठी आहे की एका रिक्षावाल्याने मला चक्क पाडलं असं बुक माझ्या अंगावर पाडली त्याला पकडून जरी समोर आला समोर आणला तरी मी त्याला मारण्याचं धाडस नाही करू शकलो मी त्याला क्षमा केली. म्हणून हे हरिनामाचं महिमा आहे की व्यक्तीच्या हृदयामध्ये क्षमा गुण वाढला जातो. तिसरी कथा आहे की एकदा जनक महाराज आहेत की आपल्या उत्तर कालावधीमध्ये त्यांनी विचार केला की आपण साकेत धामला प्राप्त व्हायचं. साकेत धामाची तयारी करताना ज्याला साकेत धामला निघाले प्रभू रामचंद्राच्या तिकडे त्याला जाता जाता या मार्गावरून जात असताना अचानक त्यांना खालून असा ध्वनी ऐकू यायला लागला जनक महाराज जनक महाराज असा म्हणून आवाज यायला लागला. तर हा आवाज कुठून येतोय त्या आवाजाच्या जिथेने त्यांनी जायला सुरुवात केली तर तो जशी जायला सुरुवात केली जावायला सुरुवात केली तर आवाज पार नरकातून येत होता अगदी नरकापर्यंत पोचले जनक महाराज. त्याला त्यांनी बघितलं की काही लोकांना फ्राय केलं जातंय काही लोकांना बेदम मारहाण केलं जाते असे हजारो यमदूत आहेत वेगवेगळ्या जसं ट्रेनिंगच्या स्क्वॉडमध्ये कसं 25-25 मुलाची अशी तुकडी घेतली जाते तसे असे जे ग्रुप यमदूत एक वेगवेगळ्या यमदूताचे असे ग्रुप असतात ह्या लोकांना हे सजा त्या लोकांना. तर ती जनक महाराजांनी बघितलं की अरे तुम्ही काय करताय हे सगळे ह्यांना का त्रास देता हे आरडतायत ओरडतात यांना. म्हणले हे ना हे यांनी असं केलेलं आहे ते त्यांनी असं केलेलं आहे यांनी असं केलेलं आहे तसं केलं. म्हणले बापरे ह्याने एवढा त्रास. तर त्यावेळेला तिथे गेल्यानंतर जनक महाराज म्हणतात तुम्ही एवढा तुम्ही पाप केलेलं आहे पण आता या पापातून मुक्ती करण्यासाठी एक वेळ माझ्याबरोबर हरे कृष्ण महामंत्र म्हणा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. परंतु त्या लोकांना म्हणताच येईना कारण तर जर जास्त पाप केलेलं असलं तर हरिनाम मुखामध्ये येत नाहीये. काही संत म्हणतात की काय तुझी माय गेली होती भूताशी तुझ्या हरिनाम येत नाही मुखाशी. असं फार विचित्र आहे पण आहे ते जास्त पाप जर असेल तर मुखामध्ये हरिनाम सुद्धा येऊ शकत नाहीये. तर नरकातल्या लोकांच्या मुखामध्ये हरिनाम येत नव्हतं. म्हणून जनक महाराजांनी ठरवलं की अरे बापरे हे सगळं मी ज्या ठिकाणी पोचलो माझ्या समोर एवढा त्रास आहे. एका साधूचा संताचं एक स्वभाव आहे ते की एवढा त्रास समोरच्या लोकांना होऊ नये म्हणून काहीतरी उपाय केला पाहिजे. मी तर साकेत धामला निघालेलो आहे. म्हणून जनक महाराजांनी ठरवलं की आता जाता जाता की काहीतरी या लोकांना दिलं पाहिजे म्हणून भगवंताकडे याचना केली की मी घेतलेल्या माझ्या एक राम नामाचं फळ मी या नरकातल्या लोकांना अर्पण करतो. आणि अर्पण करतो असं म्हटल्याबरोबर तिथले नरकातले लोक आहेत ते अचानक वैकुंठाकडे निघाले. तर यमदूत त्या ठिकठिकाणी असे होते अचानक त्यातले लोक काही काही गायब. अरे बाकीचे कुठे गेले अरे सगळे अदृश्य झाले सगळे. एक मी एक यमदूत दुसऱ्या यमदूताला विचारले की तुझ्या कुठचे कुठे गेले. अरे माझ्याकडचे बी गेले कुठे. अरे काय प्रकार आहे सगळा. अरे म्हणले की हे जनक महाराजांनी एका नामाचं फळ अर्पण केलेलं आहे म्हणून सगळे ते गेले निघून. त्यावेळेला जनक महाराज बी गेले आणि ते सगळे लोक बी गेले. त्यावेळेला यमदूतामध्ये चर्चा व्हायला लागली की म्हणलं की एवढं नामाची ताकद आहे. म्हणजे आता इथे गेले कोणी. म्हणले काय हरकत नाही यमराज आले म्हणाले की काय हरकत नाही मागे भरपूर लॉट आहे अजून त्यांना काय दुसरा लॉट येणारच आहे आजा इथे. कारण कलियुग आहे कलियुगामध्ये लॉट एक लॉट गेला जरी हरिनामाच्या प्रभावाने तरी दुसरा लॉट येणार आहे. तुम्ही काय तुम्हाला सुट्टी नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की आता सगळे गेले सगळे आता आम्हाला सुट्टी द्या तुम्हाला सुट्टी नाहीये दुसरा लॉट येणार आहे आता. तर ही हरिनामाची शक्ती आहे हरिनामाची महिमा आहे. एकदा अकबर राजा ही चौथी कथा आहे. एकदा अकबर राजा शिकारीला गेला असताना त्याला फार भूक लागते आणि तू बिरबलला विचारतो की अरे तू काय आणलेलं काय बरोबर? म्हणले काही नाही आणलेलं. म्हणले आता काय करायचं, मला तर फार भूक लागलेली आहे. बिरबल म्हणतो की अरे भूकेवरती एक रामबाण उपाय आहे. काय? म्हणले भगवंताच्या नामाचा जप करत राहणं, भूक निघून जाईल. म्हणजे मी आपण दोघं इथे झाडाखाली बसूया आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. म्हणले तू म्हणले की भगवंताचं नाव घेऊन कुठे भूक मरत असते का? म्हणजे तुला तुला वेळ लागलेला आहे. म्हणले तू जप तू कर आणि उपाशी मार तिकडे, मला माहित मी मला काहीतरी बघितलं पाहिजे. म्हणून राजा शोधत 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 तिकडे गेला आणि तिथे जंगलामध्ये एक झोपडी होती. झोपडीमध्ये या व्यक्तीने नुकताच एक भोग दाखवलेला होता त्या ठिकाणी अन्नपदार्थ. त्या व्यक्तीने त्या बघितलं की अरे या जगताचा राजा जंगलामध्ये, या राजाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून ते अन्नपदार्थ ताबडतोब राजाला दिले आणि राजाने ते अन्नपदार्थ खाल्ले. आणि ते खाल्ल्यानंतर अरे म्हणले की मी माझा एक सेवक आहे, त्या पुजाऱ्याला म्हणले की माझा एक सेवक आहे तिकडे, तो नुसता नाम घेत राहिलाय, मला तो मरून जाईल, नाम घेऊन कुठे काय होते काय, मग तुम्ही काहीतरी द्या त्याला. म्हणून अकबर राजा थोडा अन्नपदार्थ भरून बरोबर घेऊन आला आणि मग बिरबलला हाक मारला, अरे बिरबल आहे कुठे? म्हणजे की तू काय तू नाम घेतलंस एवढं, तुला काय आणून झालं काय, तुझं काय फार तुझा घसा सुकत आला तरी नाम घेतला तू, हे बघ हे सगळं खा तू नाही तर मरून जाशील तू. मग त्याने बिरबला म्हणले की काय मला एक सांग बिरबला, तू एवढं नाम घेतलं तुझ्या देवाने तुला काय आणून दिलं का? बिरबल म्हणतो हे काय नामाची एवढी ताकद आहे की या जगताचा राजा सुद्धा आज सेवक साध्याला आणतो पण आज राजा सेवकाला आणलेला आहे, ही नामाची ताकद आहे. म्हणून नामाची ताकद एवढी आहे की काही श्रम न करता, बिरबल म्हणतो मी काही श्रम न करता तुम्हाला अन्नासाठी तिकडे स्मरण करा जंगलात फिरावं लागलं, पण मी श्रम न करता या जागेवरती बसून मला सगळे पण अन्न पदार्थ इथे आले, ही नामाची ताकद आहे. याचा अर्थ असा नाही, हा उद्देश जो नाम साधलेला लागलेला आहे त्याने हा उद्देश बाळगायचा नसतो की भगवंताच्या कृपेकडून आयतं येतंय आपलं नाम साधले, पण हा उद्देश फार चुकीचा आहे. असा जर उद्देश असेल तर ही नामावरची खरी श्रद्धा नाही. असे अशा अशा उद्देशाने इस्कॉनमध्ये लोक जॉईन होतात ना, तर ही हा उद्देश फार चुकीचा आहे. चला तिकडे प्रसाद मिळतोय जॉईन करून टाकूया काय, पण असे श्रद्धेचे लोक आहेत ते टिकू शकत नाहीत. ज्यावेळेला जॉईन व्हायचं किंवा भक्तीमध्ये मार्गक्रमण करायचं त्यासाठी फार मोठा उद्देश जतन करावा लागतो, त्यावेळेला त्याचं मार्गक्रमण अगदी शेवटपर्यंत टिकत नाही. तर छोट्याशा उद्देशाने जर आपण जॉईन झालो वगैरे आपण भक्तीचा अवलंब केला तर भक्ती अमृताप्रमाणे फायदा होतो, परंतु त्याची जी गोडी आहे ना ती एवढी चाखता येत नाही. म्हणून जे लोक आहेत ते असेच जॉईन होतात ना केवळ प्रसादाच्या इच्छेने, त्यांच्या त्यांचं आयुष्य इस्कॉन मधलं जास्त काळ नाही. जे फक्त ते काय थोडी प्रसिद्धी म्हणून काही काही भलं काय काय कला शिकतील केली, पण ज्यावेळेला लोक कुठं तिथं ज्यावेळेला गरज असेल ना त्यावेळेला गरज असेल तिथं त्यावेळेला ते उपस्थित नसतात. समजा कोणी मृदंग कला शिकला हार्मोनियम शिकला तर ज्यावेळेला जास्त माणसं असतील त्यावेळेला तिथे येतील ते, पण ज्यावेळेला खरोखर गरज असेल ना त्यावेळेला ते निघून जात असेल. तर ही हे चांगला उद्देश ज्याचा नसतो ना त्याच्या जीवनामध्ये असं असतं. तर तो भाग वेगळा आहे, चर्चा करण्याचा भाग नाही येतो. पण नामाची महिमा एवढी मोठी आहे की याच्यात नाम घेतल्यामुळं आपला क्षमागुण वाढला जातो, नामाच्या प्रभावानं आपण भवसागर तरून जातो, आपल्याकडे नाम करण्याची जी पाप झालेलं आहे ते पाप संपलं जातं, पाप करण्याची वृत्ती देखील निघून जाते आणि एक दिवस आपण भगवंताचं ते धाम आहे आपण सहज प्राप्त करू शकतो. तर कसं नाम घ्यायचं? तर नाम घ्यायला फार मोठं कष्ट लावायचे नसतात. आपल्याला बऱ्याच वेळा ऐकलं जातं की ध्यानपूर्वक जप करा ध्यानपूर्वक जप करा ध्यानपूर्वक, पण ध्यान लावणं ही कलियुगाची प्रोसेस नाहीच आहे. ज्यावेळेला ध्यान लावायला जातो आपण त्यावेळेला झोपून जातो, कारण का ध्यान लावणं ही प्रोसेस नाही. मग कलियुगाची प्रोसेस नेमकी काय आहे? तर पुकारो, नाम हे पुकारलं गेलं पाहिजे. अरे कोणी है असं ज्यावेळेला वाचवा म्हणलं त्यावेळेला असं पुकारतो आपण ज्यावेळेला, त्यावेळेला ते ध्यान आपोआप त्याच्यामध्ये येतं. पण आवर्जून ध्यान लावायला गेलं तर ध्यान लागत नाही, कारण का ध्यान लावणं ही कलियुगाची प्रोसेस नाहीये. म्हणून भगवंताचं नाव हे पुकारलं गेलं पाहिजे, म्हणजेच काय की ते नाव मोठ्याने आलं पाहिजे. हरिदास ठाकूरांना ज्यावेळेला प्रश्न हरिनदी गावामध्ये लोकांनी दिल्या, ब्राह्मणांनी प्रश्न विचारला की मोठ्याने जप करण्याचं यातलं रहस्य काय, गुढ काय, त्यावेळेला हरिदास ठाकूर म्हणाले की मोठ्याने जप करण्याने आपले विचार आहे ना हे भगवंताशी नॅचरली कनेक्ट होतात. नाहीतर मोठा आवाज नाही केला तर मन एवढं सूक्ष्म आहे, कारण मन हे मायाचं फार मोठं शस्त्र आहे, तरी एवढं विचारामध्ये कुठेतरी दूर घेऊन जातं ते कळत देखील नाही. म्हणून अशा वेळेला जर उच्चार जर केला तर उच्चाराद्वारे मन जाग्यावर येऊ शकतं. म्हणून हा एक फायदा आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे की आपण नाम ते ऐकू शकतो, आपण बोलू शकतो, आणि बोलल्यानंतर ते ऐकायला सोपलं जातं, आणि ऐकल्यानंतर आपलं ते हृदयाचं मार्जन होत राहतं. परंतु मोठ्याने जप केल्यानंतर हा एक फायदा आहे की जर आपल्या मंदिरामध्ये समजा आपण एकटा जर जपत असेल तर जप एकट्याने एवढा चांगला होणार नाही, तर मग आजूबाजूला कोणी झाडं झुडपं पशु पक्षी किडे मुंगी असतील तर ते बोलू शकत नाहीत, परंतु ते ऐकू शकतात. म्हणून मोठ्याने जप केला तर कुणी जरी एका दिवशी जरी आपल्या संगतीला नसेल, तर जर मोठ्याने जप केला तर मंदिराच्या सभोवती झाडं सुद्धा आत्म्याच्या रूपाने आपल्या संगतीला येतात आणि ते नाम जप ऐकतात, आणि त्यांचा देखील उद्धार होतो, त्यांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून नाम जप हा मोठ्याने केला पाहिजे, हे त्याच्यातलं तंत्र आहे. म्हणून ज्याला सहाव्या स्कंदामध्ये म्हटलेलं आहे की नाम जे आहे मोठ्याने जप करण्याचा किती फायदा आहे की सांकेतम परिहासम तप शोभम हिलनम वा, की नामभास नामाभास हे चार प्रकारचे आहेत. या नामाभासाने आपल्याला मुक्ती मिळते. की सांकेत परिहास शोभम आणि हेल, सांकेत म्हणजे दिशा केवळ आपल्या ध्यान नसेल, केवळ दिशा जरी दाखवून केवळ मोठ्याने आपण उच्चार केला. जसं अजामिलने त्याच्या मनामध्ये काही श्रद्धा नव्हती, पण केवळ मोठ्याने उच्चार केला, त्याचं मुलावरती प्रेम होतं, नारायण नारायण असं म्हटलं होतं, आणि त्याला फार मोठा लाभ झाला. जसं आपण समाजामध्ये उदाहरण बघतो की तो ते गाव कुठलं असं एखाद्या गावाचं नाव घेतलं तरी ते काही मनामध्ये श्रद्धा नसली, परंतु त्या गावाचं नाव जर ते भगवंताच्या नामाशी कनेक्ट असेल तर त्याचा लाभ होतो. म्हणून संकेत केवळ इशारा करून बोट दाखवून जरी आपल्या मनात श्रद्धा नसेल तरी ते मोठ्याने असेल तरी आपल्याला बेनिफिट मिळतो. परिहास म्हणजे काही इच्छा तर नाहीये, परंतु उगत चेष्टामस्करी करायची. मग अशाने जरी घेतलं नाव तरी काय तुम्ही हरे कृष्ण करता, काय तुम्हाला मोठा फायदा होणार आहे असं जरी म्हटलं तरी ते उच्चार त्याच्या आल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा बेनिफिट मिळतो. परिहास आणि शोभम म्हणजे काय, इंटरटेनमेंट म्हणजे मंत्रमुग्ध होण्यासाठी, मनाला करमणून देण्यासाठी नाम घ्यायचं. जसं जग मे सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. तर हे जे असं प्रकारचं जरी नाव घेतलं, जरा ग्रा गात असं सूर काढत, याच्यामध्ये काही श्रद्धा नाहीये, पण एक मनाला अशा करमणुकीमध्ये असं घालून देण्यासाठी जरी नाम उच्चारण जरी केलं आपण तरी हे फार मोठा प्रचंड आपल्याला बेनिफिट देत. शोभम आणि हेलन म्हणजे तिरस्कृत नाम घेतलं, म्हणजे जसं त्या ठिकाणी हरिदास ठाकूरांना तिरस्कार करण्यासाठी एक व्यक्ती आला, म्हणलं की तुम्ही काय असे मोठ्या मोठ्याने गरज का, असं नामाने कुठे उद्धार होतो का, बंद करू हे नाम. हा एक प्रकार आणखी असे वेगवेगळे समाजामध्ये आपल्याला दिसतात की काही लोक असे नावाला असं चिडवतात पण त्यावेळेला ते हरिनामाचा उच्चार करतात. जसं उदाहरणार्थ की गदाधर आहेत, गदाधर त्या काजीला रात्रीच्या वेळेला जाऊन दरवाजा ठुकतो म्हणजे अरे नाम लो भगवान का. त्यावेळेला शेवटी काजी म्हणला की खाली रागाने खाली आला की मैं तुझे अक्री बोलता हूं की मैं हरे कृष्ण का मंत्र जप नाही करूंगा नाही करूंगा नाही करूंगा. तर त्याने त्याच्यामध्ये काय म्हटलेलं की हरे कृष्ण मंत्र नाही करूंगा, म्हणजे हरे कृष्ण त्याने उच्चार केला त्याला, तर ते हेलन म्हणजे तिरस्कृत असं त्याने उच्चार केला. म्हणून एवन तिरस्कृत पद्धतीने जरी जरी आपण घेतलं ते तरी आपल्याला त्याचा लाभ होतो. म्हणून हे जे नाम आहे हे नाम घेण्यासाठी मोठा उच्चार पाहिजे आणि त्यासाठी आपली जान लावली पाहिजे. आपण जान लावली तर भगवंत आपल्याला जान देतील, हे की नाही. जी जान लगा के लेना चाहिए नाम. भगवंत म्हणतात की मी सर्व शक्ती माझ्या नामामध्ये ठेवलेली आहे. तर भगवंत जर आपल्याला भगवंताने आपल्याला जर या जगातून आध्यात्मिक जगाने नेण्यासाठी एवढे डेस्परेट एवढे इच्छुक आहे तर आपण का इच्छुक नसू नये, आपण सुद्धा इच्छुक असायलाच पाहिजे. म्हणून आपण हे नाम घेताना ताकद लावायला पाहिजे. नाही ताकद लावली तर काय होईल, अरे हा देव व्यर्थ जरी जावे ऐसे जरी तुझ व्हावे दुत्तकर्म म्हणो भावे सारी पाठ खेळावा मग कैचे हरीचे नाम निजेलिया जागा राम जन्मो जन्मीचा अदम दुःख थोर साधिले विषय सुखाचा लंपट दासी गमनी अति धुईट तया ते चिवाट अधोगती जावया आणि एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा तुका म्हणा म्हणे ऐसे मना लावा राम पिसे नाही तर आलिया सायासी फुकट जासी ठकोनिया. कि या मनाला जर असं राम नावाचं पिस म्हणजे उच्चार करण्याचा वेड लावा, नाहीतर या संसाराकडून आपण फसून जाऊ या संसारामध्ये, हे याच महत्व आहे. म्हणून राम नाम कृष्ण नाम आहे हे उच्चार स्पष्ट करून याच्यामध्ये ताकद लावली पाहिजे, पिस्स झालं पाहिजे मनाचं की उठता बसता दळता काढता नाम घेण्याची सवय लावली पाहिजे आपल्याला. सोळा माळा जप करण्याचा अर्थ काय, सोळा माळाचा जप करण्याचा अर्थ हाच आहे की प्रत्येक वेळेला व्यक्तीच्या मुखामध्ये नाम आलं पाहिजे, ठेस लागली की हरे कृष्ण, झोपायच्या वेळेला हरे कृष्ण, उठायच्या वेळेला हरे कृष्ण, उठल्या उठल्या हरे कृष्ण, कोणी धक्का दिला हरे कृष्ण. म्हणून प्रत्येक वेळेला हे नाम घ्यायची मुखामध्ये सवय केव्हा येते अशीच नाही येत, ज्यावेळेला आपण चांगला जप करतो त्यावेळेला. म्हणून या जगामध्ये कुठलं दुःख नाहीये. खरं दुःख काय आहे की मनापासून होणार दुःख आहे. म्हणून या मनाला तारण्यासाठी मंत्र आहे. याचा पुरावा काय, कारण अवधूत ब्राह्मण म्हणतो की या जगामध्ये कोणी काय ग्रह वगैरे कोणी काही बिघडत नाही, बिघडणार आहे सगळं मन आहे. आणि हे मन सारखं बिघडत जसं असमंजसला बिघडलंय कोणी, तो एवढा विद्वान कुशल ज्ञानी होता दुसऱ्याला जिवंत करण्याची ताकद सुद्धा होती पण याला बिघडवलं कोणी, मनानं. पण अशा मनाला नियंत्रित करण्यासाठी भगवंतांनी केवढी मोठी आपल्याला किमया दिलेली आहे, हरे कृष्ण महामंत्राची किमया, याची महानता. ही महानता जर आपल्या जीवनामध्ये जी जान लगा की जर घेतली याच्यामध्ये ताकद लावली तर भगवंत सुद्धा आपल्याला आपला उद्धार करण्यासाठी ताकद लावतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण थांबूया इथे. श्रील प्रभुपाद की जय. कोणाचा काही प्रश्न टीका टिप्पणी, मी सूचना दिली वाचली म्हणून मी थांबलो इथे. ठीक आहे. ग्रंथ श्रीमद भागवत पुराण की जय। श्री प्रभुपाद की जय। गौर भक्तवृंद की जय। ठीक है, ग्रंथ श्रीमद भागवत पुराण की जय। श्री प्रभुपाद की जय। गौर भक्तवृंद की जय।